हॅलो, पाटील सर बोलताय ना? विशाल बोलतोय सर, ऐकताय म्हटलं. बर बर, कधी येताय म्हटलं सर साईट व्हिजिट साठी? मग बर, बर पहा, जमलं तर या डिसेंबरच्या आतमध्ये जर संडेला वगैरे टाइम भेटला पुढचा तर माझा नंबर तर आहे ना तुमच्याकडे, ठेव, मला कॉल करा. मी स्वारगेटला आले ना तुम्ही, झायरी गाडी आहे, झायरी गाव किंवा तुम्हाला ऑटो करून आले तरी जवळच आहे, म्हणजे 10-1 किलोमीटर आहे. हा, 6 सीटर ने मग कात्रज चौकात यावं लागेल, आणि कात्रज चौकातून परत ऑटो करून यावं लागेल तुम्हाला. डायरी बस नाही यायचं, बरोबर, डायरी बस, डायरी हो ऑन रोडच आहे ना आपली, तर पारी चौक म्हणून बस स्टॉप आहे तिथे. तुम्ही आले ना, निघाले ना, मला फोन करा, मी सांगतो तुम्हाला. चालेल, हो रेडी पोझिशनचे आता ऍक्च्युली दोनच फ्लॅट राहिलेत, 15 मजल्यावरती आहेत, अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहेत ऑप्शन, 1 वर्षानी पोझिशन वर. या म्हणा, निघाले की मला फोन करा.